जय दीन दयाला सत्य नारायण देवा
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
पंचारती ओवाळू श्रीपति तुझ भक्ति भावा
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
विधियुक्त पूजनी करी ती पुराण श्रवण परिमळ द्रव्यास हित पुष्प माळा अर्पून धृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता तू त्या प्रसन्न नारायण
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
शतानंदे विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले दरिद्र दवडुनी अंती त्या ते मोक्ष पदाने ले त्यापासुनी हे व्रतया कलियुगी सकळाश्रित झाले पावा ते पूजिता सर्वा इच्छित नाधले
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थियले इच्छित पुरता मदांध होऊन व्रतन आचरिले त्या पापाने संकटी पडूनी दुःख ही भोगिले स्मृती होऊन आचरिता व्रत त्या तुवाची उद्धरिले
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
प्रसाद विसरून पती भेटीला कलावती गेली शोभ तुझा होताची तयाची नौका बुडाली अंगद ध्वजरायासी या परी दुःख स्थिती आली मृतवाकाशत पुत्रांची सत्वर करणी परिसिली
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
पुनरपि पूजुनी प्रसाद ग्रहण करिता तक्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नयनी अंगद ध्वजरायासी पुत्र भेटी येऊनी ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्र पाणी
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
अनन्य भावे पूजनी हे व्रत जे जन आचरती पुरविसी जाते देऊनी संतती संपत्ती संहरती भय दुरिते सर्व ही बंधने तूटती राजा रंका समान मानून पावस श्रीपती
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
ऐसा तव अपार महिमा वर्णूनी कैसा भक्ति पुरस्सर आचरती त्या पावसी जगदीशा भक्ताचा कनवारू कल्पत चुमटू सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा
पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा
जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय जय दीन दयाला सत्या।